चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी भागवली। जनपदच्या 4 साखर कारखान्यांनी मंगळवारी 42.35 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवली। जिल्हा ऊस अधिकारी डॉक्टर दुष्यंत कुमार यांनी सांगितले, दौरालाने 15.52 करोड, किनोनीने 2.8 करोड, नंगाला मलने 15.75 करोड, मोहितदिनी पूर्मने 8.98 करोड इतके शेतकऱ्यांचे पैसे भागवले आहेत। त्यांनी सांगितले की याबरोबरच जिल्ह्यातील एकूण 1480 करोड रुपयांसह 56% ऊसाची थकबाकी आतापर्यंत भागवली गेली आहे। याशिवाय साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांचे 1156 करोड रुपये देय आहेत। जिल्हा ऊस अधिकारी डॉक्टर दुष्यंत कुमार यांनी मंगळवारी सकाळी सर्व साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश दिले। ते म्हणाले, थकबाकी भागवण्यात विलंब करणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात कार्यवाही केली जाईल। मंगळवारी पांडवनगर येथे असणाऱ्या ऊस विभागाच्या कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले। जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना क्षेत्रामध्ये ऊस सर्वेक्षण कार्य शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे। जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढच्या 1 आठवड्यात सर्वेक्षण कार्य पूर्ण झाले पाहिजे। यासाठी शेतकऱ्यांनी आपले घोषणापत्र भरून ऊस विभागाला द्यावे, त्यामुळे ऊस थकबाकी भागवणे आणि पावत्या अधिकाऱ्यात अडचण येणार नाही।